chinimandi.com podcast.
विझी डेली शुगर मार्केट अपडेट शनिवार 1 फेब्रुवारी 2020. डोमेस्टिक मार्केट देशभरात चांगली मागणी दिसून आली. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,130 रुपये ते 3,180 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,290 रुपये ते 3,325 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 साखरेचा व्यापार 3,375 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,320 रुपये ते 3,390 रुपये होता. गुजरातमध्ये M30चा व्यापार 3,310 रुपये ते 3,350 रुपये राहिला. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,590 रुपये ते 3,610 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,630 रुपये ते 3,675 रुपये राहिला. तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,375 रुपये ते 3,400 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,425 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.